नमस्कार, तरुण भारत मुंबई, आजच्या ठळक बातम्या। पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन, दोन जवान शहीद। विलुप्त होत चाललेल्या प्रजातींना वाचवणं आवश्यक, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन। मुंबईत मराठा क्रांती मोर्चानिमित्त बाईक रॅलीचं आयोजन आणि लोढा समितीच्या शिफारसी लागू करणं कठीण असल्याचं BCCIचं वक्तव्य। आता सविस्तर बातम्या। काश्मीरातील कृष्णा घाटीत पाकिस्ताननं आज पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन करत गोळीबार केला। रात्री 2 वाजल्यापासून पाकिस्तानी सैन्यानं गोळीबार सुरू केला होता, तो सकाळी 7:30 पर्यंत सुरू होता। तसंच पाकिस्तानकडून आज सकाळी पूंछ जिल्ह्यात केलेल्या गोळीबारात भारताचे 2 जवान शहीद झाले। पाकिस्तानकडून लष्करी चौक्यांवर करण्यात आलेल्या गोळीबाराला भारतीय सैन्यानं चोख प्रत्युत्तर दिलं, मात्र यामध्ये 2 जवान शहीद झाले आहेत। त्यात कोल्हापूर जिल्ह्यातील कारवे गावच्या राजेंद्र तुकपारे यांचा समावेश आहे। रोज 150 हून अधिक जैवविविधतेतील प्रजाती विलुप्त होत चालल्या आहेत। संपूर्ण जगाला मिळून या विलुप्त होणाऱ्या प्रजातींना वाचवणं आवश्यक आहे, असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं। दिल्ली इथं विज्ञान भवनात आयोजित पहिल्या आंतरराष्ट्रीय जैवविविधता संमेलनाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते। विकासाच्या यात्रेत प्रकृतीचं जितकं शोषण मानवानं केलं आहे तितकं आणखी कुणीच केलं नाही, असंही ते यावेळी म्हणाले। या बातम्यांचे प्रायोजक आहेत जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे। आता पुढील बातम्या। मराठा क्रांती मूकमोर्चांना मिळालेल्या यशानंतर आता मराठा मोर्चा आयोजन समितीनं आज मुंबई इथं त्यानिमित्त बाईक रॅलीचं आयोजन केलं होतं। मोठ्या संख्येनं मराठा तरुण या बाईक रॅलीमध्ये सहभागी झाले। मुंबईत सकाळी 9 वाजता चुनाभट्टी इथल्या सोमय्या मैदानावरून या बाईक रॅलीला सुरुवात करण्यात आली आणि छत्रपती शिवाजी टर्मिनल्स इथं या बाईक रॅलीचा समारोप झाला। सायन सर्कलहून सायन रुग्णालय, माटुंगा सर्कल, दादर, परळ, लालबाग, भायखळाहून थेट छत्रपती शिवाजी रेल्वे स्थानकासमोर या रॅलीची सांगता करण्यात आली। भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात BCCIनं सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशानंतर लोढा समितीच्या शिफारसी लागू करणं कठीण असल्याचं म्हटलं आहे। राज्य क्रिकेट संघटनांच्या विरोधामुळं न्यायालयाच्या आदेशाचं पालन करू शकत नसल्याचं BCCIनं स्पष्ट केलं आहे। न्यायालयानं 21 ऑक्टोबरला BCCIकडून संघटनांना दिल्या जाणाऱ्या रकमेवर बंदी घातली होती, त्यावर BCCIनं आपली भूमिका आज मांडली आहे। मात्र न्यायालयाच्या आदेशानंतर लोढा समितीच्या शिफारसी लागू करणं कठीण असल्याचं BCCIनं आज म्हटलं आहे। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। आमचं यापुढील बातमीपत्र उद्या सकाळी 9 वाजता। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी वाचत रहा मुंबई तरुण भारत ॲप। नमस्कार।